आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया लाईनवर रहा किंवा थोड्या वेळाने डायल करा. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो व्यक्ति अभी दूसरे कॉल.
हेलो,
गुड मॉर्निंग, दिस इज सानिया फ्रॉम एसपी वेल्थ.
या
गुड मॉर्निंग, दिस इज सानिया फ्रॉम एसपी वेल्थ.
या टेल मी,
वी आर बेस्ड इन ठाणे, कैन वी टॉक फॉर 2 मिनट्स प्लीज.